नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कायम खेल खबरो. राज्यांतल्या वॉटर स्पोर्ट्सचे बेकायदेशीर तिकेट आनी प्रचाराचेर आळाबंद हाडपा खातीर पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी ह्या फुडें खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. पर्यटन मंत्री आनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हांणी आज सकाळीं अधिकाऱ्यां सयत पर्वरी म्हापशे मार्गार एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाची पळोवणी केली. गोंय बार्ज मालक संघटनेचे वांगड्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत हांची पर्वरे मंत्रालयात भेट घेऊन या क्षेत्राचेर परिणाम करपी बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ल्या प्रस्नांचेर चर्चा केली. खेळ आनी युवा वेव्हार संचालनालय 69व्या राष्ट्रीय शालेय खेळा वस्तादपण 2025 तायक्वांडो खातीर 14 वर्सां सकयल्या चलयां खातीर आनी 19 वर्सां सकयल्या चलयां खातीर निवड चाचण्यो आयोजीत करतले. आतां पुराय खबरो. राज्यातल्या वॉटर स्पोर्ट्सचे बेकायदेशीर तिकेट आनी प्रचाराचेर आळाबंद हाडपा खातीर पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी ह्या फुडें खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. कळंगूटचे आमदार मायकल लोबो आनी साळगांवचे आमदार केदार नायक तशेंच पर्यटन खात्यांतल्या अधिकाऱ्यां कडेन आयज बसका घेतली. वॉटर स्पोर्ट्स मळार पारदर्शकता सुनिश्चित करपाक आनी पर्यटक अणभव सुदारपाक एक सारखे दर बोर्ड आनी समर्पित कियोस्क सुरू करतले अशी माहिती मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या.
The major issue was regarding uniformity of rates to all the water sports associations throughout the state of Goa. Te ami tanka sangile tumi rate uniform tumka ta dista du shakara but not to south has to be uniformly prevailed. Taja pramane tani ji rates dillyo tyo rates ami gazette notification karu tanka parat circulation an kelyo. So uniformity of rates which will be followed by all the water sports associations in Goa has been done.
पर्वरे म्हापशे मार्गार एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या फुडल्या टप्प्यातल्या कामा खातीर आता येरादारीत व्हड बदल करचे पडटले. पर्यटन मंत्री आनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हांणी आयज सकाळी अधिकाऱ्यां सयत कामाची पळोवणी केली. ह्या वेळार म्हापशेचे आमदार जॉशुआ डिसुजा हाजीर आशिल्ले. पर्वरी महिंद्रा शोरुमा मुखार सुरू आशिल्ल्या कामाची तांणी पळोवणी केली. उत्तर गोंयचे जिल्होधिकारी अंकित यादव आनी पुलीस अधिकाऱ्यांक तांणी म्हत्वाच्यो सुचोवण्यो दिल्यो. एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाक लागून म्हापशे पणजे मार्गावेल्या प्रवासाक सध्या वरापरस चड वेळ लागता. हो वेळ कसो उणो करपाक मेळटलो हाचेर विचार करून ते प्रमाण येरादारी वेवस्थेत बदल करतले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज गृहमंत्री अमित शाह हांकां तांच्या वाढदिसा निमतान शुभेच्छा दिल्या. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी म्हळें की भौशीक सेवेंतले समर्पण आनी कश्टाळू स्वभावा बद्दल शाह हांचे सगळे कडेन कौतूक जाता. भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेक बळकटी दिवपाक आनी प्रत्येक भारतीयाक सुरक्षीत आनी सन्मानाची जीण जगपाक मेळची म्हूण गृहमंत्र्यांनी प्रशंसनीय प्रयत्न केल्यात. मोदी हांणी शाह हांच्या दीर्घ आनी निरोगी आयुष्या खातीर प्रार्थना केली. 5वेंत शिकपी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यां खातीर पूर्व मॅट्रीक शिश्यवृत्ती येवजणे खाला मुख्यमंत्री शिश्यवृत्ती पोर्टलाचेर अर्ज सादर करपाची वेळ आदिवासी कल्याण संचालनालयान वाडयल्या. आता अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 30 नोव्हेंबर 2025 अशी आसा. आयएनओ पातळेचेर सत्यापनाची निमाणी तारीख 15 डिसेंबर 2025 जाल्यार जिल्हो पातळेचेर सत्यापना खातीर निमाणी तारीख 31 डिसेंबर 2025 आसा. सरकारी आनी अनुदानीत माध्यमीक शाळांच्या मुखेल्यांनी हाची नोंद घेवची आनी विद्यार्थ्यांक ही माहिती पावोवची अशें आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी केलां. खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान 2023-24 आनी 2024-25 वर्साच्या राज्य युवा पुरस्कारा खातीर अर्ज करपाची मुजत 31 ऑक्टोबर मेरेन वाडयल्या. युवा विकासाच्या क्षेत्रांत प्रशंसनीय सेवा करपी सक्रिय आनी क्रियाशील व्यक्ती आनी स्वयंसेवी संघटना महाविद्यालय युवा क्लब आनी निमसरकारी संघटनांकडच्यान अर्ज मागयल्यात. 15 ते 29 वर्सां पिरायेचे तरणाटे वैयक्तीक पुरस्कारा खातीर अर्ज करपाक पात्र आसात. अर्ज पात्रताय नेम आनी अटी आनी हेर माहिती खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या संकेतथळार www.dsya.goa.gov.in हांगा अपलोड केल्या. पात्र तरणाट्यांनी एनजीओ आनी हेरांनी वेवस्थीत भरिल्ले अर्ज दिल्ले प्रमाणपत्र आनी सेवा प्रशस्तीपत्रासयत खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालय कांपाल पणजी कडे 31 ऑक्टोबर 2025 मेरेन सादर करचे. अधिक माहिती खातीर एपीईओ पांडुरंग नायक वा सिंथिया सिक्वेरा हांचे कडेन संपर्क करचो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावेल्यो खबरो. गोंय बार्ज मालक संघटनेचे वांगड्यांनी आयज सार्वजनिक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांची परवरे मंत्रालयांत भेट घेवन ह्या क्षेत्राचेर परिणाम करपी बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ल्या प्रस्नांचेर चर्चा केली. 2012 वर्सा सावन बार्ज उद्देगाक शेगीत लुकसाण जावपाक लागलां अशें संघटनेन सांगलां आनी वर्सुकी उण्यांत उणे 2 कोटी टन धातूक आनी हेर खनिजां हाताळपाची खात्री करची, जाका लागून कामां परतून सुरू करपाक आनी तिगोवन दवरपाक मदत जातली अशी मागणी ह्या संघटनेन केल्या. संघर्श करपी उद्देगाक परतून उर्बा दिवपा खातीर बार्ज मालकांक सरकारी आदार दिवची अशें संघटनेच्या जाळवणदारांनी म्हळां.
ज्या पद्धतीन 2012 पहिली बिझनेस आशिल्लो त्या पद्धतीन आता बिझनेस ना, आणि जशी बार्ज इंडस्ट्री 2012 पहिली असली तशी बार्ज इंडस्ट्री, ट्रक इंडस्ट्री, मशीन इंडस्ट्री ती ना मायनिंग बंद झाल्या उपरांत. सो मायनिंग इंडस्ट्री पहिली 2012 आशिल्ली तशे आम्ही म्हणून आम्ही म्हणता की जे 20 मिलियन टन कायदा, कारण आम्ही बेकायदेशीर त्यांनाच खंय नाशिले, ते 20 मिलियन टन तरी जावपाक जाय चालू.
कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांच्या हस्तुकी 27 ऑक्टोबर 2025 दिसा सांजे 4:30 वरांचेर संस्कृती भवन पाटो पणजी हांगा डॉ पांडुरंग फळदेसाय हांणी बरयल्ल्या पेरणी जागोर ह्या पुस्तकाचें प्रकाशन जातलें. राज्यातली गिरेस्त संस्कृतीक परंपरा तिगोवन दवरपा खातीर आनी ताका चालना दिवपा खातीर कला आनी संस्कृती खातें वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायता. दर वर्सा थळावी परंपरा आनी संस्कृताय ह्या विशयाचेर थळाव्या लेखकांनी बरयल्ल्या पुस्तकां खात्याकडल्यान उजवाडाक येतात. गोंय विद्यापीठान ICSSR नवी दिल्लीच्या निधीवरवी सोलफूल जर्नीज, इंटिग्रेटींग थेरप्युटीक इंडिजिनस क्युझिन्स वेलनस प्रोग्राम अँड फिलॉसॉफिकल काउन्सिलींग फॉर सस्टेनेबल अँड हॉलिस्टीक टुरिझम इन गोवा हिंटरलँड ह्या संशोधन प्रकल्पाचेर काम करपा खातीर मुखेल संशोधन प्रकल्प येवजणे खाला संशोधन सहाय्यक आनी क्षेत्र तपासक पदाचेर अर्ज मागयल्या. इत्सूक उमेदवारांनी चड म्हायती खातीर संकेतथळाक भेट दिवची. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34 डिग्री सेल्शियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्शियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. वाऱ्या वराक 35 ते 45 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 55 किलोमीटर इतलो वाढूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. खेळ आणि युवा व्यवहार संचालनालय कांपाल पणजी 69व्या राष्ट्रीय शालेय खेळा वस्तादपण 2025 खातीर गोंय राज्य पंगडाचे प्रतिनिधित्व करपा खातीर तायक्वांडो खातीर 14 वर्सा सकयल्या चलयां खातीर आणि 19 वर्सा सकयल्या चलयां खातीर निवड चाचण्यो आयोजित करतले. 23 ऑक्टोबर 2025 दिसा 14 वर्सा सकयल्या चलयां खातीर सकाळी 9:30 ते 10:30 मेरेन पणजेच्या कांपाल हांगाच्या इनडोर हॉलांत आणि 24 ऑक्टोबर 2025 दिसा 19 वर्सा सकयल्या चलयां खातीर निवड चाचण्यो जातल्यो. 14 वर्सा सकयल्या चलयां खातीर पात्रता अशी आसा की खेळाडूंचो जल्म 1 जानेवारी 2012 किंवा त्या उपरांत जाल्लो आसपाक जाय आनी 19 वर्सा सकयल्या चलयां खातीर खेळाडूंचो जल्म 1 जानेवारी 2007 किंवा त्या उपरांत जाल्लो आसूंक जाय. वेचून काडिल्ल्या खेळगड्यांक पात्रताय फॉर्मा वांगडा दोतोराकडल्यान पिराय सत्यापन चाचणी प्रमाणपत्र सादर करचें पडटलें. आनी आता खबरो सोपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. राज्यातल्या वॉटर स्पोर्ट्सचे बेकायदेशीर तिकेट आनी प्रचाराचेर आळाबंद हाडपा खातीर पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी ह्या फुडें खर कारवाय जातली अशी शिटकावणी दिल्या. पर्यटन मंत्री आनी परवरीचे आमदार रोहन खवटे हांणी आज सकाळी अधिकाऱ्यांसयत परवरे म्हापशे मार्गार एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाची पळोवणी केली. गोंय बार्ज मालक संघटनेचे वांगड्यांनी आयज सार्वजनिक बांदकाम मंत्री दिगंबर कामत हांची परवरे मंत्रालयांत भेट घेवन ह्या क्षेत्राचेर परिणाम करपी बऱ्याच काळासावन प्रलंबीत आशिल्ल्या प्रस्नांचेर चर्चा केली. खेळ आनी युवा व्यवहार संचालनालय 69व्या राष्ट्रीय शालेय खेळा वस्तादपण 2025 तायक्वांडो खातीर 14 वर्सा सकयल्या चलयां खातीर आनी 19 वर्सा सकयल्या चलयां खातीर निवड चाचण्यो आयोजीत करतले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.